कार्य ठरवतात. संध्याकाळी कधीचं करायचं किंवा मॉर्निंग प्रोग्राम करायचा किंवा मनचे मीटिंग घ्यायची, माताची मीटिंग घ्यायची किंवा कॉन्सिलर मीटिंग, तर याच्यामध्ये सातत्य राहणं टिकून राहत नाही. जेव्हा म्हणलं तेव्हा हो म्हणतात आणि मग पूर्ण कालांतराने त्याच्यामध्ये व्यक्ती येतात थोडा काही मागं पडत राहते, तर ते नियमित राहण्यासाठी मग काय करावं?
पेट्रोल भरत राहायचं. गाडी जर चालू राहावी अशी इच्छा असेल तर तिला सर्व्हिसिंग आणि पेट्रोल आणि टायरमध्ये हवा भरत राहणे हे आवश्यक आहे. तसं ते करण्याकरता ती गाडी करताना एक लागतो मनुष्य, एक व्यक्ती लागतो जो नेहमी बघेल पेट्रोल आहे की नाही, हवा आहे की नाही, सर्व्हिस केले की नाही. तर तो असतो काउन्सलर किंवा कोऑर्डिनेटर. या जगामध्ये ना तुम्ही कुठचंही काम घ्या, घरातलं काम घ्या किंवा बाहेरचं काम घ्या किंवा समाजाचं काम घ्या, प्रत्येक कामामध्ये वर खाली होतच असतं. मग एखादं काम दिसतं की खूप लांबपर्यंत चाललेलं आहे, त्याचं कारण रहस्य काय असतं? त्याच्यामागे एक व्यक्ती असते. ती कधी निरुत्साही होत नाही, कधी थकत नाही. किती जरी अनुकूल प्रतिकूल गोष्टी घडल्या तरी निरुत्साही होत नाही आणि लगे रहता आहे, टिके रहता आहे व्यक्ती. तसं कोणतरी एक पाहिजे. आता कसे आपले राधा गोपीनाथ प्रभू कम्युनिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट CDD त्याचे इन्चार्ज आहेत, ते मागून इंजेक्शन देत असतात कायमचे, कॉन्स्टंट काय चाललं आहे काय चाललं आहे सांगा, हे सांगा ते सांगा, ते मागे कॉन्स्टंट ते त्याचे ही सूत्रधार. तसं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त करण्याकरता एक डेडिकेटेड समर्पित सूत्रधार आवश्यक असतो. तो आपल्यामध्ये आहे का तर यश मिळणार. आपण म्हणणारे एवढे प्रयत्न केले काय होत नाही, जाऊ दे आता मग कसं होणार, नाही होणार. पण तरीसुद्धा प्रयत्न करणार मग तुम्हाला बघून कोणतरी येणार, अरे माताजी प्रभूजी एवढे प्रयत्न करतात तर मी काय यायला पाहिजे, कमीत कमी कमी तुम्ही यायला काय प्रॉब्लेम आहे? त्यांना एवढे कष्ट आहेत, त्यांना एवढे परिवाराची जबाबदारी आहेत, मग तरी तरी येतात ते करतायत, आम्ही का नाही येऊ? आमच्या आता इतक्या वर्षाच्या काउन्सिलिंग सिस्टीममध्ये सगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. काही लोक येतच नाहीत, काही लोक येतात. पण आमचं कसं असतं, चरैवेती चलते रहो, कोशिश करते रहो, प्रयत्न करते रहो, एंड तक अपने को प्रयास करते रहना है, छोड़ना नहीं है. आपण कशी आपली भक्ती कशी, कधी छान होते कार्तिकमध्ये नंतर थंड पडते, एक दिवस सोडून दिलं तर होतच नाही महिनाभर, परत याला किती वेळ लागतो. तशी आपली गाडी तशी सगळ्यांची गाडी हा ना, जशी आपली छोटी गाडी तशी एक मोठी बस, गुणधर्म तोच, कधी चालू कधी बंद, कधी बसलेली कधी चालते असं. येस शिकवायला एकत्र येणं, मी पण तुमच्याबरोबर इथे येऊन गेम खेळू शकतो. फॉर एक्झाम्पल आता आम्ही परवाच डॉक्टरांची पिकनिक केली होती, डॉक्टरांची हॉस्पिटलच्या डॉक्टरांची, तर काय गेम केला होता, अशी नावं चिठ्ठी दिली होती, चिठ्ठी अशा खूप चिठ्ठ्या बनवल्या, भीष्म द्रौपदी कुंती अशी नावं त्यात दिली मोठ्या मोठ्या व्यक्तींची, आणि चिठ्ठ्या बंद केल्या आणि तुम्ही येणार चिठ्ठी उचलणार, मग काय वाचणार कुंती, मग तुम्हाला ना काहीही ना बोलता फक्त ॲक्शननी सांगायचं ती व्यक्ती कोण आहे, तुम्ही ती ॲक्शन करायची, मग ती व्यक्ती ओळखणार की बा हां कुंती, मग ती कुंती जर ओळखलं गेलं मग त्यांना एक मार्क मिळणार की भाई तुमची व्यक्तीने बरोबर ओळखलं, तुम्ही नाही ओळखलं मग दुसरा ग्रुप ओळखणार, तुमचा चान्स गेला मग तुम्हाला बोनस मार्क मिळणार. पण जेव्हा कधी नाव ते ओळखलं जाईल ना मग तेव्हा एक व्यक्ती त्या व्यक्तीवरती 2 मिनटं बोलणार की कुंती कोण आहे, असं महात्म्य काय आहे? मी सत्संग पण होतो आणि गंमत पण होते, मग भीष्मते नाव येणार, मग भीष्मदेव आपण सांगणार की कसं कसं काय ते करणार, मग समोरची भक्त ते फक्त ओळखणार की हा भीष्मदेव, मग लगेच भीष्मदेवाचे वर्णन होणार. असं आम्ही खूप नावं गोळा केली त्या दिवशी, खूप नावं ओळखली आणि खूप लोकांचे गौरव केला त्या दिवशी. एक तासभर डमशराड त्याला म्हणतात, हां डमशराड, त्याच्यावरती एक तासभर किती लोकांची चर्चा केली आम्ही त्या दिवशी, बाप रे बाप. असं आहे. मग आमच्या घरी माताजींनी एकदा काय केलं होतं, असे खूप फुगे बनवले, हां फुगे, आणि त्या फुग्यावर नाव लिहिलं, आपापलं नाव, तुम्ही काय लिहिणार सर्वेश्वरी, ही लिहिणार ब्रजेश्वरी, मी लिहिणार विश्वरूप, असं आपापला फुगा फुगवायचा, त्याच्यावर नाव लिहायचं आणि मग फुगे एकत्र करायचे. आणि मग एकत्र केले की सांगायचं की तुमच्या नावाचा फुगा तुम्ही होता शोधून काढा त्यातना. मग मी बघणार माझा माझा विश्वरूपचा फुगा कुठे आहे, आणि सगळे आपापला फुगा शोधणार, मग त्यातून एक खूप मोठी शिकवण मिळणार की तुम्ही काय करा, मला जो काही फुगा मिळेल तुमचा नावाचा नाही तो, तो घ्या आणि त्याला द्या देऊन. कळलं तुम्हाला? आपला फुगा शोधण्यापेक्षा तुमच्या हातात कुठचा फुगा येतोय तो त्या बघा, अरे हा तो ह्या माताजींचा आहे, या तिला फुगा देऊन टाका, हा फुगा यांच्याकडे यांच्याकडे देऊन टाका. म्हणजे काय, आपला फुगा शोधण्याच्या ऐवजी दुसऱ्यांचा फुगा शोधून द्या, मग कोणतरी तुमचा फुगा तुम्हाला शोधून देईल. काय संदेश, संदेश काय आहे? हां संदेश काय, संदेश काय, सर्व अदर्स कोऑपरेशन, इतरांची मदत करा, आपली तुम आपोआप मदत तुमची होईल. असे आम्ही गेम नवीन बनवतो आणि खेळतो. आमच्या घरी तो गेम इतका इतकी मजा आली होती ना आमच्या घरामध्ये, सगळे लोक तुझे फुगाच्या मागे धावत होते. हां खूप छान, खूप गंमत झाली त्याची, खूप गंमत. पण आपल्याला त्यावेळी मजा पण येते, आनंद होतो, आणि नंतर शेवटी महिने बसून सांगितलं ह्याचा गेमचा अर्थ काय, आपल्याला काय शिकायचं आहे तुम्ही, मग सगळ्यांना कळलं किती महत्वाचं आहे. नाही सब लोग क्या देख रहे थे, अपना नाम का फुगा देख रहे थे, लेकिन अगर हम अपना छोड़ के दूसरे का देखेंगे तो अपना फुगा भी कोई ला के देगा आपको. प्रभु जी तुमचा फुगा, तर असं करायचं. खूप गंमत असते भक्तीमध्ये, खूप गंमत आहे, काय प्रॉब्लेम नाही.